नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री गांवांत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपमां जावपी आंतरराष्ट्रीय हवाई येरादारी संघटनेच्या 81व्या वर्सुकी सर्वसाधारण सभेत वांटेकार जातले. गृहमंत्री अमित शहा आणि हुंवारग्रस्त ईशान्येकडच्या राज्यांक केंद्राकडच्यान पुराय मदतीचे आश्वासन दिलां. पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेन्या पॅलासियोस आयजसावन 3 दिसांच्या भारत दौऱ्यार येतात. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या सर्तीत 6व्या फेरयेत सध्याचो संवसारीक विजेतो डी गुकेश हाणी संवसारीक क्रमांक 1 मॅक्सन कार्लसन हाका हारायलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपमांत जावपी आंतरराष्ट्रीय हवाई येरादारी संघटनेच्या 81व्या वर्सुकी सर्वसाधारण सभेत वांटेकार जातले. आयजपासून सुरू जाल्ल्या आयएटीए कार्यावळ ह्या महिन्याच्या 3 तारखेक सोंपतली. जागतीक हवाई येरादारी शिखर परिशदेत विमान येरादारी उद्देगा मुखार आशिल्ल्या प्रमुख मुद्द्यांचेर लक्ष केंद्रीत करतले, जातूंत विमान उद्देगाचे अर्थशास्त्र, हवाई कनेक्टिव्हिटी, उर्जा सुरक्षा, शाश्वत विमान इंधन उत्पादन, कार्बोनायझेशना खातीर वित्त पुरवण आनी नवोपक्रम हाचो आसपाव आसा. प्रधानमंत्री कार्यालयान एका निवेदनात म्हळां की ह्या कार्यक्रमा वेळार जगभरातले फुडारी विमानाच्या विमान येरादारी क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन आनी देशाच्या सामाजिक आर्थिक विकासात भारताचे योगदान पळयतले. आयएटीएची निमणी वर्सुकी सर्वसाधारण सभा 42 वर्सां आदी 1983 वर्सात जाल्ली. शेती ही देशाच्या अर्थव्यवस्थेची सगळ्यात व्हडली ताकद अशें शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हळां. नवी दिल्लीत पंडीत दीनदयाळ उपाध्याय हांच्या अविभाज्य मानवतावाद व्याख्यानाच्या 60व्या वर्साच्या निमतान राष्ट्रीय स्मारक चर्चासत्रात उलयतना गांवगिऱ्या वाठारांतल्या गरिबीक उत्साहवर्धक घट जाल्या आनी देशांतल्या लोकांच्या जिणेच्या दर्ज्यांत आयिल्ल्या सकारात्मक बदलाचेर चौहान हांणी उजवाड घालो. भारतात मे महिन्यात सलग 2र्या महिन्या खातीर माल आनी सेवा कर वा जीएसटी वसुलीचो वट्ट 2 लाख कोटी रुपयांचो आंकडो हुपला. केंद्रीय अर्थमंत्रालयान जाहीर केल्ल्या आंकडेवारी प्रमाण मे महिन्यात जीएसटी वसुली वट्ट 2.01 लाख कोटी रुपया जाला, जी मे 2024 वर्सा एकठांय केल्ल्या 1.72 लाख कोटी रुपया परस 16.4% चड आसा. एप्रील 2025 वर्सा भारतातल्या जीएसटी वसुलीत 12.6% वाढ जावन 2.37 लाख कोटी रुपयांचो विक्रमी उच्चांक गाठिल्लो. सिक्कीम सरकार 5 वर्सांच्या विरामा उपरांत भगवान शिवाच्या निवासस्थानाची पवित्र तीर्थयात्रा कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करपाक सज्ज आसा. ह्या महिन्याच्या 15 तारखेक पहिल्या गटाचे यात्रेकरू गँगटोकात पावतकच ही यात्रा सुरू जातली. गृहमंत्री अमित शहा आणि हुंवारग्रस्त ईशान्येकडच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडेन संवाद साधलो आनी केंद्राकडच्यान पुराय मदतीचे आश्वासन दिले. आसाम, मणिपूर, सिक्कीम आनी अरुणाचल प्रदेश ह्या 4 ईशान्येकडच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडेन तांणी संपर्क साधलो. घोग्याच्या पावसान जाल्ल्या भिरांकूळ हुंवार आनी भूस्खलनाचो फुडो करीत आसतना ह्या प्रदेशाक पुराय मदत दितले अशें शहा हांणी आयज राज्य फुडाऱ्यांकडेन वैयक्तीकरित्या चर्चा करतना उतर दिले. आसामाचे मुख्यमंत्री हिमंत बिश्वा शर्मा हांणी तांचो हुस्को आनी बेगोबेग मदतीच्या उतरा खातीर तांचे उपकार मानले. पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेन्या पॅलासियोस आयज सावन 3 दिसांच्या भारत दौऱ्यार येतात. तांचे वांगडा मंत्री, वरिष्ठ अधिकारी आनी वेवसायीक प्रतिनिधी सयत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आसतले. ह्या भेटी वेळार दोनूय वटांनी द्विपक्षीय संबंधांचो व्यापक नियाळ घेवपाची अपेक्षा आसा. परराष्ट्र मंत्रालयान एका निवेदनात म्हळां की राष्ट्रपती पेन्या हांचो हो पयलो भारत दौरो आनी पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष म्हण हो दुसरो. तांच्या भेटीच्या पहिल्या दिसा अध्यक्ष पेन्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडे चर्चा करतले, जातूंत दोनूय फुडारी द्विपक्षीय संबंधाच्या पुराय क्षेत्राचो नियाळ घेतले. ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड आनी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांकां मेळटले. बुधवारा पॅराग्वेक परतून वचपा आदी राष्ट्रपती पेन्या मुंबयकूय भेट दितले. भारत आनी पॅराग्वेन 1961त राजनैतीक संबंद प्रस्थापीत केले, जाका लागून दोनूय राष्ट्रांमदीं फाटल्या कांय दशकापासून बरे आनी मैत्रीपूर्ण संबंद निर्माण जाल्यात. दोनूय देशांनी व्यापार, शेती, भलायकी, वखदां निर्माण आनी माहिती तंत्रज्ञान ह्या सयत वेगवेगळ्या क्षेत्रांत सहकार्य विकसीत केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या सततच्या प्रयत्नाचो एक भाग म्हणून आनी दहशतवाद विरोधाच्या भारताच्या तत्वनिष्ठ आनी दृढ भूमिकेच्या अनुषंगान 67 सदस्यांचो आसपाव आशिल्ले 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यांचे संपर्क कार्यक्रमासयत वेगवेगळ्या दिशांत आसात. हे शिष्टमंडळ भारताच्या सगळ्या प्रकारच्या दहशतवादाक शून्य सहिष्णुतेचो मजबूत संदेश दितात. जेडीयूचे खासदार संजय कुमार झा हांच्या फुडारपणाखाला सर्वपक्षीय शिष्टमंडळान क्वालालंपुरात तोराना गेट हांगा भेट दिली. शिष्टमंडळान मलेशिया इंडिया हेरिटेज सोसायटीच्या सदस्य, आघाडीच्या मलेशियन मिडिया हाऊसाचे प्रतिनिधी आनी सोशल मिडिया प्रभावकांकडेन संपर्क साधलो. शिष्टमंडळान तांकां तांच्या भेटीचो हेत मलेशियन संवादकांकडे जाल्यो तांच्यो बसका आनी दहशतवाद आड शून्य सहिष्णुतेची भारताची दृढ वचनबद्धता हाचे बद्दल माहिती दिली. माध्यमांकडे उलयतना झा हांणी म्हळें की मलेशियाच्या राष्ट्रपतींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचो तीव्र निषेध केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. केंद्रीय भलायकी मंत्री आनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हांणी भारताची स्वताची विचारसरणी निर्माण करपाचेर आनी भारतीय विचारसरणीक म्हत्व दिवन ती मुखार व्हरपाचेर भर दिला. पंडित दीनदयाळ उपाध्याय हांच्या अविभाज्य मानवतावाद व्याख्यानाच्या 60व्या वर्षाच्या राष्ट्रीय स्मारक चर्चासत्रात उलयताना तांणी म्हळें की पंडित दीनदयाळ उपाध्याय हांचे स्वप्न आशिल्ले की भारताचे स्वतःचे मानक असचे कारण आदी देशाचेर पाश्चात्य प्रभाव आशिल्लो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाला देश स्वदेशी उत्पादनांचे लक्ष केंद्रित करून जगातली चौथी सगळ्यात व्हड अर्थव्यवस्था झाला. त्यांनी म्हणले की एक दशका आधी भारत 92% मोबाईल फोन आयात करतालो, पण आता देश 97% मोबाईल फोन करता आणि त्यांची निर्यातही करता. 25% लोक गरिबी रेषेखाला असतात. पीएम आवास, स्वच्छता अभियान आणि किसान सन्मान निधी यासारख्या सरकारी उपक्रमांचा उल्लेख करताना नड्डाणी म्हणे की सरकार फक्त बायला, शेतकर आणि समाजातल्या उपेक्षित घटकांकच सक्षम करना तर त्यांना मुख्य प्रवाहातही हटता. ऑपरेशन सिंदूराच्या नायकांचा आणि पहलगामातल्या निंदनीय आतंकवादी हल्ल्यात बळी पडिल्या निरपराधी जीवांचा उगडास करपाक चंदीगडात एका कार्यावळीत काल सांजवेळार सिंदूर का संदेश ना भुलायंगे ना माफ कर लेंगे या नावान श्रद्धांजली उपली. तातूंत नागरिक, हुतात्म्यांचे कुटुंब आणि हेरांक राष्ट्रीय एकचाराचे प्रतीक म्हणून एकठांय हाडले. पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया आणि श्रद्धांजली ओपताना 22 एप्रिलाक झाल्या हल्ल्यातल्या धाडसी सैनिकांक आणि 28 निरपराधी बळींक म्हळे की ऑपरेशन सिंदूर हो आमचा देशाचा एक दृढ प्रतिसाद, तो बदलो न्हय तर तो न्याय आशिल्लो. 78व्या स्वातंत्र्य दिसा निमतान तरणाट्यां खातीर सरकार वेगवेगळ्या सर्तींचे आयोजन करता. पहिली सर्त ही ऑपरेशन सिंदूर आतंकवाद आड भारताचे धोरण नवी व्याख्या करप या विषयाचेर द्विभाषिक निबंध सर्त आसा. सर्तीतल्या पहिल्या 3 विजेत्यांक दरेकी 10,000 रुपया रोख इनाम आणि नवी दिल्लीच्या लाल किल्ल्याचे जापी 78व्या स्वातंत्र्य दिसाच्या उत्सवात वाटो घेवपाची खाशेली संद मेळटली. दुसऱ्या सर्तीत सरकारान सगळ्या नवोदित सोशल मिडिया प्रभावकांक भारतीय स्वातंत्र्याच्या खंयच्या स्मारकाचेर आणि थळांचेर त्यांच्या भोवणेचे व्हिडिओ आणि रील तयार करपाक आमंत्रित केल्यात. मजगती नवो भारत बळिश्ट भारत या विषयाचेर चित्रकला सर्ती आयोजित केल्या, जंय भाग घेवपांक रंगाच्या आधारान देशाची प्रगती आणि कामगिरी दाखोवपाची संद मेळटा. भाग घेवप्यांनी माय गोव्ह संकेतथळाक भेट दिवची. सर्त या महिन्याचे 30 तारखे मेरेन उक्ती आसा. काल राती स्टेवेंजर सिटीज जाल्ल्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 सर्तीच्या 6व्या फेरयेत सध्याचो संवसारीक विजेतो डी गुकेश हाणें संवसारीक क्रमांक 1 मॅक्सन कार्लसन हाका हारयलो. कार्लसनाचेर गुकेशाचे हे पयले क्लासिकल जैत. कार्लसनान चडसो खेळ नियंत्रण दवरला अशें दिसताले, पूण स्टेवेंजरांतल्या अदमास नाशिल्ल्या हवामाना प्रमाण सगळेच खिणाक बदल्ले. भारतीय खेळगड्यांनी दबावा खाला पकड घट्ट दवरून निमण्या खेळात 34 वर्सां पिरायेच्या नॉर्वेजियन ग्रँडमास्टराच्या एका दुर्मी चुकीचो फायदो घेत संस्मरणीय जैतान रुपांतर केले. आयपीएल क्रिकेटात काल राती झाल्ल्या क्वॉलिफायर 2 मॅचीत पंजाब किंग्सान मुंबई इंडियन्साक 5 विकेटींनी हारवून अंतिम फेरीत प्रवेश केलो. मुंबई इंडियन्सान थारायल्ल्या 204 धावण्याचे लक्ष घाटताना पंजाब किंग्सान 207 धावण्यो करून 1 षटक बाकी असताना 5 बाद 207 धावण्यो केल्यो. पंजाब किंग्सा खातीर कर्णधार श्रेयस अय्यरान नाबाद 87 सर्वाधिक धावण्यो केल्यो. हाचे आदी मुंबई इंडियन्सान निर्धारित 20 षटकात 6 बाद 203 धावण्यो केल्यो. 26व्या आशियाई एथलेटिक्स चॅम्पियनशिपात दक्षिण कोरियाच्या गुमी शहरात भारतीय खेळगड्यांनी दमदार कामगिरी करून एकंदर पदकाच्या क्रमवारीत चीना फाटल्यान 2रा क्रमांक मिळला. 8 भांगरां, 10 रुपया आणि 6 कांस्या पदकां सहित वट्ट 24 पदकां मिळून भारतान आशियाई एथलेटिक्सान आपली वाटी प्रतिष्ठा परत एक फावट सिद्ध केल्या. उत्कृष्ट कामगिरी करपी गुलवीर सिंग चॅम्पियनशिपाच्या एकाच आवृत्तीत 2 भांगरां पदकां जिखपी पहिलो भारतीय जाऊन इतिहास रचला. 26 वर्सां पिरायेच्या या आर्मी खेळगड्यान पहिल्या दिसा 10,000 मीटर धांवपाच्या सर्तीत जैत मेळले आणि उपरांत 5,000 मीटर सर्तीत वर्चस्व गाजोवन आपली कुशळटाय दाखयली. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिसां खातीर ईशान्य भारतात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. केरळ, माहे, कर्नाटक, मेघालय, नागालँड आणि मणिपुरात आज आणि बिरेस्तारा मेरेन गडगड वादळी वारे आणि वीज पडपा वांगडा व्हड घोग्यांनी पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आणि आता खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत भारत मंडपमात जावपी आंतरराष्ट्रीय हवाई येरादारी संघटनेच्या 81व्या वर्सुकी सर्वसाधारण सभेत वांटेकार जातले. गृहमंत्री अमित शहा आणि हुंवारग्रस्त ईशान्येकडच्या राज्यांक केंद्राकडच्यान पुराय मदतीचे आश्वासन दिला. पॅराग्वेचे अध्यक्ष सँटियागो पेन्या पॅलासियोस आयसान 3 दिसांच्या भारत दौऱ्यार येतात. नॉर्वे बुद्धिबळ 2025 सर्तीच्या 6व्या फेरयेत सध्याचो संवसारीक विजेतो डी गुकेश आणि संवसारीक क्रमांक 1 मॅक्सन कार्लसन हाका हारायलो. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.